बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, बालविवाह जमवलेल्या पालकांवर आणि अन्य व्यक्तीवर गुन्हा नोंद होऊन त्यांना जेल आणि 2 लाख रुपये दंड भरावा लागतो. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.